नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। नीट यूजी परीक्षा पुन्हा घ्यायची झाली तर त्याकरता ठोस कारणं हवीत, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे। नीट यूजी परीक्षेत गैरप्रकार झाल्याप्रकरणी दाखल 40 याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयानं हे मत व्यक्त केलं। पुढची सुनावणी येत्या सोमवारी होणार आहे। उत्तर प्रदेशात गोंडा रेल्वे स्थानकाजवळ आज चंदीगड दिब्रुगड एक्सप्रेसचे 6 डबे रुळावरून घसरले। या अपघातात 2 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले। गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यात वांडोली नजीकच्या जंगलात काल झालेल्या चकमकीत 12 नक्षली ठार झाले। या कारवाईमुळे नक्षल्यांच्या टिपागड एलओएस आणि चातगाव कसनसूर या 2 दलमचा बिमोड झाल्याचं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं। छत्तीसगडमध्ये विजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेजवळ काल रात्री माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पोलिसांच्या विशेष कार्यदलाचे 2 जवान शहीद झाले तर 4 जवान जखमी झाले। वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना न्यायालयानं आज 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। एका शेतकऱ्याला बंदूक रोखून धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांना रायगड जिल्ह्यात पौड इथल्या पोलिसांनी काल अटक केली होती। त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं। कोल्हापूर जिल्ह्यातल्या विशाळगडावर अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान समाजकंटकांनी केलेलं कृत्य निंदनीय असून यासाठी जबाबदार जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करावं तसंच नुकसानग्रस्तांना सरकारनं मदत करावी अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते। शेअर बाजारात आज सकाळच्या सत्रात घसरणीचा जोर राहिला, मात्र बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 627 अंकांनी वधारला आणि 81,343 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 188 अंकांनी वधारला आणि 24,801 अंकांवर बंद झाला। येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ तसंच कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। मुंबईत आज मुसळधार पावसानं हजेरी लावली। रस्ते आणि पुलांवर पाणी साचल्यामुळे आज सकाळी अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली, मात्र उपनगरी रेल्वेसेवा सुरळीत होती। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।